आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतील घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16. बचाव कार्य पूर्ण. अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी गतीने पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश. मान्सून 31 मेच्या सुमारास केरळमध्ये होणार दाखल, हवामान विभागाचा अंदाज. आणि नागपुरात आंबा तृणधान्य महोत्सवाला तसंच विद्यापीठाच्या उन्हाळी क्रीडा शिबिराला उत्साहात सुरुवात. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतलं बचावकार्य आज सकाळी 10:30 वाजेदरम्यान संपवण्यात आलं. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जवळपास 63 तास चाललेल्या या बचावकार्यात 91 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. सध्या या ठिकाणी मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पेट्रोल पंपाच्या अनुषंगाने फलकासंदर्भातल्या परवानग्या तपासण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले. 13 मे रोजी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या प्रमुखाची जबाबदारी सर्व जाती धर्मांना एकत्र ठेवण्याची आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानं ऐक्याला अडचणीत आणणारी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नाशिकमधल्या वणीमध्ये ते काल प्रचारसभेला संबोधित करत होते. त्याचप्रमाणे नाशिकच्या कांदा निर्यातीला बंदी आणि गुजरातच्या कांद्याला सूट असं दुहेरी धोरण राबवताना राज्यातले अनेक उद्योग गुजरातला नेल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. नाशिक शहरात काल आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधाऱ्यांनी आमच्या सरकारवर केले, मात्र निवडणूक रोखे हा सर्वात मोठा घोटाळा असून यावर खुली चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं. नागपूरकरांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर अनुभवला, तरी पुन्हा महामेट्रोनं अंबाझरी परिसरात क्रेझी कॅसलच्या जागेत 7 वंडर्स नावाचा प्रकल्प अवैध पद्धतीनं उभारण्याचं काम सुरू केलं आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोनं कुठलीही परवानगी घेतली नसून प्रकल्पाचे बऱ्यापैकी काम पूर्णही होत आलं आहे. त्यामुळे यंदा पुन्हा जोरदार पाऊस आला तर हजारो घरं पुन्हा पाण्याखाली जाऊ शकतात. त्यामुळे याविरोधात नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार नोंदवली आहे. हा प्रकल्प पूर्णपणे नागनदी पात्रातच असल्यामुळे हा प्रकल्प अवैध आहे. या अवैध बांधकामाला शह देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी ठाकरे यांनी दिला. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक सर्व कामं पावसाळ्याआधी गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी काल दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समितीची 6वी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी हाती घेण्यात आलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. यानुसार पहिल्या टप्प्यातील कामानंतर दुसऱ्या टप्प्यांतर्गत या धरणाच्या जवळपास 42,000 क्युबिक मीटरवर मातीबांध बळकटीकरणाची कामं अंतिम टप्प्यात असून ही कामं पावसाळ्याआधीच पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी बिदरी यांनी जलसंपदा विभागाला दिले. अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचं काम सुरू झालं आहे. पुलाचं बांधकाम करताना वीज वाहिन्यांची कामं सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी समन्वयाने पूर्ण करावीत. ही कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने नियोजन करावे. या ठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज पाळला जात आहे. त्यानिमित्त आज आरोग्य विभागाच्या वतीनं विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डेंग्यू संदर्भात इंडिया फाइट्स डेंग्यू हे मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात आलं असून या एप्लिकेशनचा नागरिकांनी वापर करावा असं आवाहन संबंधित यंत्रणेनं केलं आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 25 वर्षाच्या प्रवासात नागपुरातीलच नव्हे तर विदर्भातील अनेक नगरपालिकांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमांच्या माध्यमातून मोठा लाभ झाला असल्याचे कौतुकोद्गार नागपूर महानगरपालिकेच्या ई गव्हर्नन्सचे संचालक आणि सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांनी काढले. 15 मे 1999 रोजी नागपूरमध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा 25वा वर्धापन दिन हर्णे महिला समाजाच्या सभागृहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी काल रेल्वे ऑपरेशन्स आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी विविध प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून सर्वसमावेशक निरीक्षण केलं. यात चितोळा स्थानक हिंगणघाट गुड्स शेड यांचा समावेश आहे. हिंगणघाट इथल्या तिसऱ्या मार्गावरील कामाच्या प्रगतीचा आढावा हा देखील निरीक्षणाचा महत्वाचा भाग होता. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 यावेळेत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपूर शहरात आंबा तृणधान्य आणि धान्य महोत्सवाचं आयोजन आजपासून अर्थात 16 ते 19 मे दरम्यान करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन इथं हा महोत्सव होत आहे. या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकांचे 40 ते 50 स्टॉल असणार आहेत, ज्याद्वारे उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येईल. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रदर्शन आणि विक्री सुरू राहील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुढाकारानं तरंग फाउंडेशनच्या वतीनं क्रीडा परिचय निःशुल्क उन्हाळी शिबिराला कालपासून सुरुवात झाली आहे. येत्या 30 मे पर्यंत रविनगरातील विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सायंकाळी 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात एथलेटिक्स, बॅडमिंटन, योगासनं, मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक, बास्केटबॉल, टेबल टेनिस या खेळांचं प्रशिक्षण नवोदित आणि इतर खेळाडूंना मिळणार आहे. यात 5 ते 15 वर्षे वयोगटातील सुमारे 80 ते 100 खेळाडू सहभागी झाले आहेत. प्रत्येक खेळाच्या सत्रानंतर खेळाडूंना पोषक आहार तसंच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीबाबत माहिती दिली जात आहे. नैऋत्य मोसमी पाऊस 31 मेच्या सुमारास केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या वर्षी 8 जून रोजी मान्सून केरळात आणि 11 जून रोजी महाराष्ट्रात आला होता. हवामान विभागाच्या यंत्रणेनुसार यंदा 28 मे ते 4 जून दरम्यान हा पाऊस दाखल होईल. दक्षिण अंदमानमध्ये येत्या रविवारपर्यंत मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवली आहे. पश्चिम विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोराचे वारे, विजा, गारपीटींसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व विदर्भात गडचिरोली इथं देखील आज असाच इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह उर्वरित पूर्व विदर्भात मात्र हवामान कोरडं राहणार आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक तापमान वाशिम इथं 41.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान नुकतेच वादळी वारा आणि ढगाळ वातावरणानंतर नागपूरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात मान्सूनचं स्वरूप आणि यात होणारे बदल लक्षात घेता कोणत्याही स्थितीत जीवित व वित्तीय हानी होऊ नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी इतर विभागाशी परस्पर समन्वय ठेवून योग्य ते नियोजन आणि दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. हवामानाचा अंदाज आणि शासनानं वेळोवेळी केलेले आवाहन लक्षात घेऊन खबरदारी घेतल्यास नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या या हानीला आपल्याला रोखता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात सुमारे 157 पूरप्रवण गावं असून सर्वाधिक 34 गावं ही सावनेरमध्ये आहेत. त्याखालोखाल कामठी 22, मौदा 20, नरखेड 17, हिंगणा 13 आणि इतर गावं उर्वरित तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील नदी नाल्यांची संख्या आणि स्थिती लक्षात घेता ग्रामपातळीपासून तालुका पातळीवरील तहसील, पंचायत समिती, तालुका रुग्णालय यांच्यासमवेत जिल्हा पातळीवरील सर्व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयावर भर द्यावा असं जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील खसोळा इथल्या जंगलात तेंदुपान तोडणारा 14 वर्षांचा मुलगा अस्वलानं केलेल्या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याला कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. मुंबईतील घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16, बचावकार्य पूर्ण, अंबाझरी धरण बळकटीकरणाची कामं पावसाळ्यापूर्वी गतीने पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश, मान्सून 31 मेच्या सुमारास केरळमध्ये दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज, नागपुरात आंबा तृणधान्य महोत्सवाला तसंच विद्यापीठाच्या उन्हाळी क्रीडा शिबिराला उत्साहात सुरुवात। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।